आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी, भाजपाला सर्वाधिक जागा। जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी। रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतावर 191 धावांनी मात करत पाकिस्ताननं पटकावलं विजेतेपद। राज्यातल्या 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही। 3 नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या। आजच्या मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाही, मात्र या मतमोजणीच्या दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कलांनुसार भाजपानं 129 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला तर महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून 215 नगरपालिका जिंकल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर दिली आहे। या निवडणुकीत भाजपानं एकट्यानं नगरसेवक पदाच्या 3,327 जागा जिंकल्या आहेत तर महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून 4,331 जागा जिंकल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आणि या सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसं विकास कार्य करायचं आश्वासन दिलं। ते नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। या निवडणुकीत आपण फक्त विकासावर मतं मागितली असं त्यांनी सांगितलं।
या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला।
नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी विकासाला पसंती दिल्यामुळेच शिवसेनेला चांगलं यश मिळालं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहर परिषदेत केलं। तर या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासात्मक सर्वधर्मसमभावी भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाबद्दल राज्यातल्या महायुतींच्या नेत्याचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या सर्वांचं अभिनंदन केलं असून भाजपाच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदारांनी विश्वास ठेवल्याचं समाजमाध्यमावर म्हटलं आहे। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधोरेखित झाला आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। ही निवडणूक मुक्त आणि न्याय्य पद्धतीनं झालेली नाही असा आरोपही त्यांनी केला।
निवडणुकांच्या तारखापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत सारखे ह्या तारखा ज्या बदलत राहिल्या याचा एक घोळ जो आहे। मूलभूत स्वरूपामध्ये मतदार याद्यांच्या अनुषंगाने असणारी आमची हरकत, बोगस मतदान हा एक त्यातला तिसरा मुद्दा आणि या तिघांची गोळ्याबेरीज केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाची फिक्सिंग केलं होतं। आमची जी शंका आहे किंवा हरकत आहे आम्ही ती नोंदू इच्छितो।
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी काँग्रेस लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी संघर्ष करत राहील असं सपकाळ यांनी सांगितलं। विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे। मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबात 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देतो। गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं। ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी, सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्ट आहेत। हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्राम विकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त इंदोर इथं आयोजित 0 से शतक एक शताब्दी अटल भारत की या कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज भाग घेतला। डेली महाविद्यालयाच्या आवारात लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरणही यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं। मध्य प्रदेशाचे राज्यपाल मांगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्या पुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्याच्या प्रवास भाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 191 धावांनी मात करत विजेतेपद पटकावलं. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पाकिस्ताननं निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 347 धावा केल्या. त्यात सलामीवीर समीर मिन्हास याच्या 172 धावांचा मोठा वाटा होता. तो या सामन्यातला आणि स्पर्धेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. विजयासाठी 348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 27व्या षटकातच भारताचा डाव 156 धावात आटोपला. भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमधल्या T20 मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या बुधवारी ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह LVM3 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या निम्न कक्षेत पोहोचणारा सर्वात मोठा व्यापारी उपग्रह असेल. ब्लू बर्ड ब्लॉक 2 कंपनीचा हा पुढच्या पिढीतला दूरसंवाद उपग्रह मोबाईल स्मार्टफोन्सना अवकाश आधारित सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी थेट मिळवून देण्यासाठी डिझाईन केला आहे. इस्रोनं विकसित केलेला LVM3 हा 3 टप्प्यांमधला उपग्रह प्रक्षेपक असून त्याच्या सहाय्यानं चांद्रयान 2 आणि 3 प्रक्षेपण करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये नामरूप इथं 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शहीद स्मारक इथं अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीतल्या बोटीवर स्थानिक शाळांमधल्या 25 विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली. आरवली पर्वतरांगांची नवी व्याख्या केवळ मोठ्या प्रमाणावर खाणकामाला मोकळीक देण्यासाठी केली असल्याच्या आरोपाचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात वार्ताहरांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं या परिसरात नवीन खाणकामाला स्थगिती दिली आहे आणि नवीन व्याख्येनुसार अरवली डोंगररांगांमधला 90% परिसर संरक्षित झाला आहे. धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली तर विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी. प्रवासाला अधिक विलंब झाला तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था करावी. तिकीट रद्द झालं तर पुन्हा आरक्षण किंवा तिकीटाच्या पैशाचा परतावा करण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही यात दिल्या आहेत. आज जागतिक ध्यान दिन साजरा होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला होता. यानिमित्तानं न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी ध्यान साधना सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये योग प्रशिक्षकांबरोबर जगभरातले राजनैतिक अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी, भाजपला सर्वाधिक जागा. जी रामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार. आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतावर 191 धावांनी मात करत पाकिस्ताननं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.